chinimandi.com podcast.
यशवंत कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार अमोल कोल्हे. यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी साखर संचालक, राज्य सरकार आणि राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. यावर पुढील 25 वर्षांचा विचार करूनच निर्णय घेण्यात येणार आहे. हा कारखाना बंद पडल्यामुळं अनेक उत्पादक आणि कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा कारखाना सुरू करण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या सहाय्यानं प्रयत्न करणार असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं. थेऊर गावास तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा मिळाला आहे. त्या अनुषंगानं दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची राहण्याची उत्तम सोय व्हावी यासाठी गावच्या मालकीचे नवीन भक्तनिवास बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 9,31,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ डॉ कोल्हे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अशोक पवार होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, रामभाऊ कुंजीर, प्रभाकर काकडे, बापूसाहेब बोधे, हवेली पंचायत समिती उपसभापती योगंधर काळभोर, हिरामण काकडे, राष्ट्रवादीचे दिलीप पाल्हेकर, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त आनंद महाराज तारू, तात्यासाहेब काळे, मंगेश चिवटे, सुदाम गावडे, सरपंच संगीता तारू, विलास कुंजीर, छाया काकडे, अप्पासाहेब काळे, सुरेखा कुंजीर, नंदा कुंजीर आदी उपस्थित होते.